नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. वक्फ सुधारणा विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मंजूर झालं होतं. आता वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच श्रीरामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये दुपारी 12 रामजन्म सोहळा साजरा झाला, तसंच विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातही रामनवमीनिमित्त प्रमुख देवस्थानांमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे. गेल्या 10 भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तामिळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडत्या येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानंतर रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तामिळनाडूतल्या 8,300 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं. ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या 70 वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं. हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7:30 हैदराबाद इथं हा सामना होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.